पहिला इतिहास अध्याय तीन। दाविदास हेब्रोन येथे पुत्र झाले ते हे अहिनवाम इज्रेल करणीपासून अम्नोन हा ज्येष्ठ पुत्र, अबिगईल कर्मेल करीण हिजपासून दानियल हा दुसरा पुत्र, गश्शूरचा राजा तलमय याची कन्या माका हिजपासून अबशालोम हा तिसरा, इग्गिथेचा पुत्र अदोनिया हा चौथा, अबिटलेपासून शफाट्या हा पाचवा, व दाविदाची बायको एगला हिचा पुत्र इथ्रम हा सहावा। हे सहा पुत्र त्याला हेब्रोन येथे झाले। तेथे त्याने 7 वर्षे 6 महिने राज्य केले। यरुश्लेमेत त्याने 33 वर्षे राज्य केले। त्यास यरुश्लेमेत पुत्र झाले ते हे शिमा, शोबाब, नाथान व सलमोन। हे 4 अम्मीएलाची कन्या बथशुआ हिला झाले। इभार, अलीशामा, एलिफलेट, नोगा, नेफेग, याफिय, अलीशामा, एल्यादा व एलिफलेट असे 9। हे सर्व दाविदाचे पुत्र होत। याखेरीज उपपत्नींपासून आणखी पुत्र झाले। त्यांची बहीण तामार, सलमोनाचा पुत्र रहबाम, त्याचा पुत्र अबिया, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट, त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र अहजा, त्याचा पुत्र योवाश, त्याचा पुत्र अमस्या, त्याचा पुत्र अजर्या, त्याचा पुत्र योथाम, त्याचा पुत्र अहाज, त्याचा पुत्र हिजकिया, त्याचा पुत्र मनस्से, त्याचा पुत्र अमोन, त्याचा पुत्र योशिया, योशियाचे पुत्र ज्येष्ठ योहानान, दुसरा यहोयाकिम, तिसरा सिदकिया व चौथा शल्लूम, यहोयाकिमाचे पुत्र, त्याचा पुत्र यखन्या, त्याचा पुत्र सिदकिया, बंदिवान यखन्या याचा पुत्र शलतियल आणि मल्कीराम, पदाया, शेनसर, यकम्या, होशामा व नदब्या, पदायाचे पुत्र जरुब्बाबेल व शिमी, जरुब्बाबेलाचा पुत्र मशुल्लाम व हनन्या, त्यांची बहीण शलोमित आणि हशुबा, ओहेल, बरेख्या, हसद्या व युशभ हेसेद हे 5। हनन्याचा पुत्र पलट्या व यशया, रफायाचे पुत्र अरणानाचे पुत्र ओबद्याचे पुत्र, शखन्याचा पुत्र शमाया, शमायाचे पुत्र हट्टूश, इगाल, बारिहा, निरैया व शाफाट असे 6। निरैयाचे पुत्र एल्योवेनय, हिचकिया व अजरिकाम असे 3। एल्योवेनय याचे पुत्र होदव्या, एल्याशिब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया व अनानी असे 7।